आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार। भविष्याची गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक परिवहन प्रणालीच्या निर्मितीसाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत। राज्यात सुमारे 45% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण, अमरावती विभाग आघाडीवर। आणि भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं इंग्लंड विरुद्धच्या T20 मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात नाणेफेक विलंबाने। भारत आणि न्यूझीलंडने 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे। तसंच दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचं ठरवलं आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी सांगितलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्टोफर लक्झॉन यांच्यात ऑकलंडमध्ये झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी वार्ताहरांना दिली। भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले। यानंतर प्रधानमंत्री न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला। न्यूझीलंडमधला भारतीय समुदाय हा दोन्ही देशांमधल्या भागीदारीचा एक अत्यंत महत्वाचा आधारस्तंभ आहे, असं प्रतिपादन त्यांनी आपल्या संबोधनात केलं। दोन्ही देशांसमोर संधीचा अथांग महासागर असून ही भागीदारी अधिक उंचीवर नेण्यासाठी दोन्ही देश सज्ज असल्याचं मोदी म्हणाले। भारत आणि न्यूझीलंड संबंधाविषयी मोदी म्हणाले,
हर युग में हर दौर में भारत ने खुद को ट्रांसफॉर्म किया है और इसका कारण है हमारी सीखने की ललक। भारत सबसे सीखता है। हमारे लिए सामने वाले देश की जनसंख्या नहीं, जन कल्याण की भावना मायने रखती है और इसलिए हमने न्यूजीलैंड से भी बहुत कुछ सीखा है। न्यूजीलैंड दुनिया का वो देश है जिसने सबसे पहले महिलाओं को वोटिंग का राइट दिया था।
यावेळी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्टोफर लक्झॉन म्हणाले की मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे न्यूझीलंडच्या निर्यातदारांसाठी 1.40 अब्ज लोकांची बाजारपेठ खुली झाली आहे। तसंच न्यूझीलंडमधल्या भारतीय व्यवसायांसाठीही नवीन संधी निर्माण झाल्याचं लक्झॉन म्हणाले। या भेटीनंतर आपला न्यूझीलंड दौरा आटपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारतात परतण्यासाठी रवाना झाले आहेत। शाश्वत, लवचिक आणि भविष्यवेधी परिवहन प्रणालींच्या निर्माणासाठी ब्रिक्स देशांमध्ये दृढ सहकार्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलं। भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या 3र्या बैठकीचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। ही बैठक नव्या अर्थव्यवस्थांमध्ये परिवहन क्षेत्र मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचंही ते म्हणाले। लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी अशी या बैठकीची संकल्पना आहे। परिवहन देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे असं सांगत रस्ते, रेल्वे, सागरी आणि हवाई वाहतूक क्षेत्रांमध्ये भारताच्या विकासाविषयी त्यांनी माहिती दिली। या बैठकीची सांगता उद्या होणार आहे। राज्यात मान्सूनने जोर धरल्याने खरीप हंगामातल्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे। कृषी आयुक्तालयाच्या 7 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या 65,11,872 हेक्टर म्हणजेच 45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे। ऊसाची लागवड लक्षात घेतली तर 65,82,623 हेक्टर क्षेत्रावर पेरणी आणि लागवड झाली आहे। अमरावती विभागात सर्वाधिक 58% पेरणी झाली असून त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागात प्रत्येकी 50%, लातूर विभागात 44%, नागपूर विभागात 39%, पुणे विभागात 22%, कोल्हापूर विभागात 15%, तर कोकण विभागात केवळ 4% पेरणी झाली आहे। उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे कोकणात पेरणीला विलंब झाला असला तरी अलीकडे झालेल्या पावसामुळे आता या कामांना गती मिळत आहे। तेलबियांची 60%, कापसाची 49%, कडधान्यांची 37% आणि तृणधान्याची 30% पेरणी झाली आहे। कापूस आणि सोयाबीन ही पिकं सर्वाधिक क्षेत्रावर असून भात, नाचणी, मका, तूर, मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीलाही वेग आला आहे। पेरणी झालेली बहुतांश पिकं उगवण ते रोपवाढीच्या अवस्थेत असून काही भागात भाताची पुनर्लागवड सुरू आहे। गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना चालना मिळाली असून पुढील काही दिवसात पेरणीचं प्रमाण आणखी वाढण्याची अपेक्षा कृषी विभागानं व्यक्त केली आहे। आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातला मुक्काम संपवून आज सकाळी पुढे मार्गस्थ झाल्या. हडपसर इथं पालख्यांचं मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं. तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज हडपसरमध्येच असून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वडकीमार्गे आज देवेघाटातून सासवड मुक्कामी पोचणार आहे. राज्यात झालेला एमपीएससी नोकरभरतीचा घोटाळा हा मध्य प्रदेशात झालेल्या व्यापम नोकरभरती घोटाळ्यापेक्षाही मोठा असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. या प्रकरणी गेल्या 3 दिवसांपासून बेलापूर इथं काँग्रेसने सुरू केलेल्या ठिय्या आंदोलन आणि बेमुदत साखळी उपोषणाला आज सपकाळ यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. एमपीएससी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने लक्ष घालून ऑनलाईन परीक्षा रद्द करावी, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करू असा इशाराही सपकाळ यांनी यावेळी दिला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या आहेत. ग्राहकांना खराब झालेले आणि मुदत संपलेले अन्न पदार्थ पुरवल्याच्या तक्रारीसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या, त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणानं समाजमाध्यमाद्वारे दिली आहे. प्राधिकरणानं कंपनीकडून सविस्तर स्पष्टीकरण मागवलं आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं रिलायन्स अनिल अंबानी ग्रुपची 1021 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचा नवीन आदेश जारी केला आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडे असलेले रिलायन्स पॉवरच्या मालकीचे समभाग तसंच सासन पॉवर आणि रिलायन्स पॉवरकडून आलेली काही कर्जाची रक्कम जप्त करण्यात आली आहे असं ईडीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यातल्या बेळंकी इथं नव्याने 30 खाटांचं अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आल्यामुळे परिसरातल्या नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक आरोग्यसेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत अशी माहिती राज्यमंत्री मेघना साकुरे बोर्डीकर यांनी दिली. रुग्णालयाच्या लोकार्पण प्रसंगी त्या बोलत होत्या. धुळे जिल्ह्यातल्या कुडाशी गावात रेशन दुकानातून गव्हाची पोती चोरणाऱ्या 4 आरोपींना पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली. आरोपींकडून 2 मोटारसायकलसह एकूण 1,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून न्यायालयानं संशयितांना पोलीस कोठडी सुनावली आहे. हिंगोली जिल्ह्याला आज पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल एवढी होती तर केंद्रबिंदू औंढा नागनाथ तालुक्यातल्या वसई इथं होता. भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतला 5वा आणि अंतिम सामन्यातली नाणेफेक उशिरा होणार आहे. आज साऊथहॅम्प्टन इथल्या युटिलिटा बाउल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. 7 हा सामना सुरू होणार होता पण भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं ही नाणेफेक उशिरा होणार आहे. इंग्लंडने 3-0 अशी आघाडी घेत आधीच मालिका जिंकली आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. लंडनमधल्या लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या महिलांच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल भारतीय महिलांनी सर्व बाद 285 धावा केल्या. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरनं 58, स्मृती मंधनानं 83 आणि दीप्ती शर्मानं 57 धावा केल्या. भारताच्या क्रांती गौड हिनं 32 धावांच्या मोबदल्यात 4 बाद केलं. दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडचा संघ 8 फलंदाज गमावून 159 धावांवर खेळत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार. भविष्याची गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक परिवहन प्रणालीच्या निर्मितीसाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. राज्यात सुमारे 45% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण. अमरावती विभाग आघाडीवर आणि भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं इंग्लंड विरुद्धच्या T20 मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात नाणेफेक विलंबाने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.